पुढील नोंद आहे जलव्याल अर्थात हायड्रा. आंतरदेह गुही संघाच्या हायड्रोझोवा वर्गातील एक जलचर प्राणी. आंतरदेह गुही संघात प्राण्यांची दोन रूपे आढळतात, बहुशुंडक आणि छत्रिक. जलव्याल हा बहुशुंडक आहे. भारतामध्ये सामान्यत आढळणाऱ्या जलव्यालाचे शास्त्रीय नाव हायड्रा व्हल्गॅरिस असे आहे. ध्रुवीय शीत प्रदेश वगळता जलव्याल जगात सर्वत्र स्वच्छ आणि स्थिर गोड्या पाण्याची डबकी, तलाव, सरोवरे यामधील खडकांना आणि पाणवनस्पतींच्या विविध भागांना चिकटलेले आढळतात. तसंच घरगुती जलजीवालयामध्ये हायड्रिला या पाणवनस्पतीच्या विविध भागांना चिकटलेल्या अवस्थेमध्ये जलव्याल हमखास दिसून येतात. बहुपेशीय प्राण्यांच्या संरचनेच्या पायाभूत अभ्यासासाठी जगभरात जलव्यालाचा वापर केला जातो. जलव्याल शरीरानं साधं, सरळ, पोकळ, दंडगोलाकार आणि 6 ते 13 मिलीमीटर लांब असून शरीराचा बंध भाग चक्रिका आधाराला चिकटलेली असते. शरीराच्या मुख्य पोकळीला अंतरदेह गुहा असं म्हणतात. जलव्यालाच्या दूरस्थ भागावर एका छोट्या उंचवट्यावर जलव्यालाचे मुख असते, ज्याला अधोमुख असं म्हणतात. त्याच्याभोवती 4 ते 7 पोकळ शुंडक असून मुख्य शरीराच्या तुलनेत शुंडकांची जाडी कमी असते. जलव्यालाचं शरीर लवचिक असतं आणि शुंडक लवचिक आणि तन्य असतात. शरीर रचनेच्या विकासामध्ये पेशीय आणि उतीय रचना या अवस्थांच्या दरम्यानची पेशी उतीय रचना जलव्यालामध्ये आणि अंतर्देह गुही अशा अन्य प्राण्यांमध्ये सुद्धा आढळते. जलव्यालाच्या या संरचनेला उतिमय संरचना असेही म्हणतात. त्याच्या शरीर भित्तिकेमध्ये बाह्यस्तर आणि अंतस्तर असे पेशीचे दोन थर असतात. त्याच्यामध्ये पेशीविरहित मध्यश्लेष्म स्तर असतो. जलव्यालाच्या बाह्यस्तरामध्ये 7 प्रकारच्या पेशी आढळतात. त्यापैकी दंश पेशी या केवळ आंतरदेह गुही संघातच आढळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी आहेत. त्यांच्यामध्ये नेमॅटोसिस्ट या कुप्या असून त्यातील समोह विष म्हणजे हिप्नोटॉक्सिन हे विषारी द्रव्य शत्रूच्या शरीरात सूक्ष्म अशा पेशी नलिकेतून अंतक्षेपित केले जाते. अत्यंत मंद गतीने सरपटत किंवा शरीर वाकवून सुरवंटासारखी हालचाल करीत, प्रसंगी कोलांट्या मारीत किंवा उलटे होऊन शुंडकाचा वापर पायासारखा करून जलव्याल एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकतो. तसंच तो हवेच्या बुडबुड्यांच्या आधारे उलट्या स्थितीत पाण्याच्या पृष्ठभागाशी तरंगतो. जलव्याल शुंडकांच्या सहाय्याने सायक्लॉप्स, पाणपिसू आणि अन्य छोट्या जलचर प्राण्यांना पकडून खातात. आंतरदेह गुहेमध्ये पचन झाल्यानंतर खाल्लेल्या अन्नाचा न पचलेला भाग मुखावाटेच बाहेर टाकतात. जलव्यालामध्ये वेगळे गुदद्वार नसते. श्वसनासाठी आणि उच्चर्जनासाठी जलव्यालामध्ये वेगळी इंद्रिये नसतात. श्वसन आणि उत्सर्जन शरीर भित्तिकेद्वारे होते. जलव्यालामध्ये अलैंगिक आणि लैंगिक असे दोन्ही प्रकारचे प्रजनन होते. अलैंगिक प्रजनन मुकुलनाने होते. मुबलक प्रमाणात खाद्य उपलब्ध असताना जलव्यालाच्या शरीराच्या मधल्या भागावर मुकुले वाढतात. प्रत्येक मुकुल एका छोट्या जलव्यालासारखे असते. काही वेळा एका मुकुलावर त्याचे उपमुकुलही वाढलेले दिसते. पूर्ण वाढलेले मुकुल जलव्यालाच्या शरीरापासून वेगळं होऊन आपलं स्वतंत्र जीवन सुरू करतं. प्रतिकूल परिस्थिती निर्माण होताच जलव्यालामध्ये लैंगिक प्रजनन होते. अशावेळी शरीर भित्तिकेत उंचवट्याच्या रूपात अंडाशय किंवा वृषण तयार होतात. चक्रिकेनजीकच्या भागात अंडाशय आणि शुंडकांनजीक वृषण तयार होतात. अंडाशय आणि वृषणे वेगवेगळ्या जलव्यालांच्या शरीरामध्ये तयार झालेली असतात. वृषणांपासून पाण्यामध्ये मुक्तपणे पोहणाऱ्या शुक्रपेशी सोडल्या जातात. या शुक्रपेशी अन्य जलव्यालांच्या अंडाशयामध्ये फलन घडवून आणतात. फलित अंडी आपल्या भोवती एक कठीण आवरण बनवतात. ते स्त्रवत स्त्रवत बनते. प्रौढ जलव्याल मृत झाला. ही फलित अंडी जलाशयाच्या तळाशी मग जाऊन बसतात. अनुकूल परिस्थितीत या अंड्यातून डिंभ बाहेर पडतात. जलव्यालाच्या जीवनक्रमात छत्रिक अवस्था नसते. काही वेळा अपघाताने जलव्यालाचे तुकडे होतात. प्रत्येक तुकड्याला ध्रुवता असते. तो तुकडा आपल्याला पूरक असा भाग निर्माण करतो. याला पुनरुद्भवन असे म्हणतात. अशा पुनरुद्भवनासाठी पुरेशा संख्येत अंतराली पेशींची, म्हणजे अशी पेशी जिचं रूपांतर कोणत्याही दुसऱ्या प्रकारच्या पेशीत होऊ शकतं, तर अशा अंतराली पेशींची गरज असते. पुनरुद्भवन हे काही अलैंगिक प्रजनन मानता येत नाही. जलव्यालामध्ये चेता पेशींचे वितरित जाळे असते. प्रकाश संवेदी अवयव किंवा यंत्रणा नसतात. मात्र 2010 मध्ये प्रकाश संवेदनेशी निगडित ऑप्सिन या प्रथिनाची आवश्यक जनुके जलव्यालाच्या जीनोममध्ये आढळली आहेत. ही नोंद शिवाप्पा किट्टद यांनी लिहिली आहे.